नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना रुग्णालयातून सुटी. आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर करून देश विकासात योगदान द्यावं, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीवरच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9:05 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यात जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते तसंच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी 9:05 ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. औरंगपुरा परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, राज्य मंत्रिमंडळातले सदस्य गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, मेघना बोर्डीकर साकोरे, अतुल सावे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. विविध भागातून मार्गक्रमण करत ही पदयात्रा क्रांती चौक परिसरात विसर्जित झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जालन्यात रेशीम वस्त्राचा नवीन ब्रँड तयार करण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी रेशीम उद्योग हा उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. रेशीम उत्पादनासोबतच त्याची व्हॅल्यू चेन तयार होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले,
शेतीचा पर्याय, सिल्कचा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय. जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो, त्याहीपेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी ही आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे. पण सगळ्यात महत्वाचं यात काय असतं, याची व्हॅल्यू चेन डेव्हलप होणं, बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्वाचं असतं.
रेशीम कोष बाजारपेठेच्या विविध प्रक्रिया विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण तसंच अंबड इथं नवीन पोलीस ठाण्याचं उद्घाटनही करण्यात आलं. विभाजन विभीषिका स्मृती दिवस देशभरात आज पाळला जात आहे. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यासाठी फाळणीच्या रुपात मोठी किंमत मोजावी लागली. या फाळणीमुळे कोट्यवधी बांधव विस्थापित झाले. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जातो. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं कल्याण मंडप इथं आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. मनपाचे उपायुक्त तुकाराम कदम यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. 17 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. राज्यातील खासगी अनुदानित तसंच अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनी येत्या 31 ऑगस्टपर्यंत अनुकंपा नियुक्तीसाठीचे प्रस्ताव तातडीनं आणि परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याचं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. संबंधित संस्थांनी प्रस्तावांची प्राथमिक छाननी करून सर्व माहिती, कागदपत्र आणि नोंदी पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले होते. यावेळी नागरिकांना जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात 40 प्रश्न विचारले जातील. यात कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल क्रमांक, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना आदी बाबींचा समावेश आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना आज नांदेडच्या रुग्णालयातून सुटी देण्यात आली. काल झालेल्या हल्ल्यात बादल जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करताना जखमी झालेले विशेष पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची बादल यांच्या सुविद्य पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. स्वदेशी उत्पादनांचा अधिकाधिक वापर करून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं स्वदेशी एक्स्पो 2026 या 3 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर आज त्या बोलत होत्या. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देण्याचं आवाहन खडसे यांनी केलं. त्या म्हणाल्या,
मी आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री जी म्हणतात की स्वदेश प्रोडक्टला आपण जास्तीत जास्त प्रमोट केलं पाहिजे. आपण हाही प्रयत्न केला पाहिजे की आपली संस्कृती जगासमोर कशी जाऊ शकते. म्हणून सगळ्यात आधी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या देशातले जे आपले स्वदेशी प्रोडक्ट आहे ते आपण आधी स्वतःहून त्याचा प्रचार प्रसिद्धी करणं अत्यंत गरजेचं आहे.
आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनाला भेट देत उत्पादनांची माहिती जाणून घेतली. येत्या 16 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हस्तकला आणि हातमाग वस्त्रांच्या विविध दालनांची अप्रतिम कलाकुसर पाहता येणार आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वदिनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवडामधल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी फलक लेखनाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे एकच मागणे, माझी मराठी शाळा निरंतर सुरू राहो, असा संदेश दिला आहे. हर घर तिरंगा मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ योगिता होके पाटील यांनी नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे.
मी नम्रपणे आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की आपण सर्वांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकवून आपल्या देशाप्रती असणारा आपला आन बान शान आणि अभिमान असणारा हा तिरंगा आपण आपल्या घरावरती फडकवून सगळ्यांना देशप्रेमाचं जे तुमच्या आमच्या आतमध्ये रुजलेलं जे देशप्रेम आहे ते दाखवून द्यायची ही संधी आहे. मी सर्वांना मनापासून आवाहन करते की आपण सर्वांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून देशाप्रतीच्या आपल्या भावना संवेदना व्यक्त करून मेरा भारत महान या भावनेतनं आपल्याला हे अभियान उत्स्फूर्तपणे यशस्वी करावयाचं आहे. धन्यवाद.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज वृक्षारोपण करण्यात आलं. कुलगुरू डॉ मनोहर चास्कर आणि प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल परिसरात कुलसचिव डॉ डी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या विशेष अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोलटगाव आणि परिसरातील विविध आरोग्य सेवांचा अभियानाचे शहरी आयुक्त डॉ सुनील भोकरे यांनी आढावा घेऊन पाहणी केली. जिल्हा माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉ विशाल बेंद्रे यांनी या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त लातूरमधील बाभळगाव इथं आज प्रार्थना सभा घेण्यात आली. लोकनेते विनायकराव मेटे यांच्या 4थ्या स्मृतिदिनी बीड शहरातील त्यांच्या स्मृतिस्थळी आज अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 6:40 वाजून 40 मिनिटांनी. नमस्कार.